आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जमैकाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर चर्चा. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाला प्रारंभ. चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत भारत कोणत्याही आव्हानाला सामोरं जायला तयार असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर. आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला 5 सुवर्णपदकांची कमाई. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्रधानमंत्री डॉ अँड्र्यू होलनेस यांच्यात आज नवी दिल्ली इथल्या हैदराबाद हाऊसवर अंतराळ क्रीडा, जागतिक शांतता, चित्रपट निर्मिती आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. दोनही प्रधानमंत्र्यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदनात याबाबतीत माहिती दिली. कोविडविरोधी लसींच्या मदतीसाठी होलनेस यांनी भारताचे आभार मानले. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जमैकाचे प्रधानमंत्री आपल्या 4 दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. आपल्या दौऱ्यात ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचीही भेट घेणार आहेत. दौऱ्यात इतर मान्यवरांचीही भेट घेतील आणि व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी संवाद साधतील. उद्या ते वाराणसीलाही भेट देणार आहेत. भारत आणि जमैकामधील द्विपक्षीय व्यापार 6.60 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या पुढे गेला असून भारताच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत आहे, असंही हॉल्सन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2019 जाहीर केलेल्या 10 लाख अमेरिकन डॉलर्सच्या अनुदानाच्या आधारे जमैकातील किट्सन टाऊनमध्ये ग्रामीण विकास प्रकल्प राबवला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानहू यांच्याशी पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी काल चर्चा केली. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे की पश्चिम आशियातला तणाव निवळणं आवश्यक आहे. ओलिसांची सुरक्षित सुटका करणंही महत्वाचं असून या क्षेत्रात लवकरात लवकर शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा कायम पाठिंबा राहील, असंही प्रधानमंत्री यांनी नमूद केलं. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. सकाळी 11 वाजेपर्यंत 28.12% मतदान झाल्याचं वृत्त आहे. मतदान प्रक्रिया शांततेत सुरळीतपणे पार पडावी यासाठी राज्यातील 7 जिल्ह्यातील 40 मतदारसंघात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. एकूण 5060 मतदान केंद्र उभारण्यात आली असून ती प्राथमिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहेत. 20,000 अधिक निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या टप्प्यात 39 लाखांहून अधिक मतदार 415 उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला पहिल्या तर 25 सप्टेंबरला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 61% आणि दुसऱ्या टप्प्यात 57% मतदानाची नोंद झाली. या सर्व टप्प्यांची मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधल्या मतदारांनी आपला हक्क आवर्जून बजावावा असं आवाहन केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये युवा आणि महिला मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करतील अशी आशा त्यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये व्यक्त केली. चीनसोबत एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर असली तरी सामान्य झालेली नाही, असं लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत चाणक्य डिफेन्स डायलॉग या कार्यक्रमात ते आज बोलत होते. एप्रिल 2020 होती तशी स्थिती पूर्ववत करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलं. ही परिस्थिती जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत भारत कोणत्याही स्थितीला तोंड द्यायला तयार आहे, असंही लष्कर प्रमुख द्विवेदी यांनी सांगितलं. बँक कर्जासंबंधीच्या क्षेत्रातली मासिक आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केली. या आकडेवारीत कृषी आणि संबंधित क्षेत्रातल्या कर्जांमध्ये मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 17.7% वाढ दिसून आली आहे. याच कालावधीत उद्योगांना दिलेल्या कर्जातही 10% वाढ झाली आहे. यात प्रामुख्यानं रसायन आणि रासायनिक उत्पादनं, अन्न प्रक्रिया, पेट्रोलियम आणि पायाभूत सुविधांसाठीच्या कर्जांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. सेवा क्षेत्राच्या आकडेवारीत मात्र गेल्या वर्षीच्या 21% तुलनेत यंदा ऑगस्ट महिन्यात 15.6% इतकी घट दिसून आली. याच कालावधीत वैयक्तिक कर्जातली वाढ 16.9% वर आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आज ते मुंबई ठाणे आणि नवी मुंबई इथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 48.50 रुपये इतकी वाढ केली आहे. या सिलेंडरची किंमत आता 1692.50 रुपये इतकी झाली आहे, तर 5 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरातही 12 रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून हे दर लागू झाले आहेत. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पश्चिम बंगालमधल्या आरजी कर रुग्णालयातल्या डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी सीबीआयचा तपास संथगतीनं होत असल्याचा आरोप करत बीडब्ल्यूजेडीएफ या डॉक्टरांच्या संघटनेनं पुन्हा एकदा कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. राज्यातल्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही डॉक्टरांनी केली आहे. स्वच्छता ही सेवा अभियान सध्या देशभरात राबवली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात आलं. युवा उद्योजक गौरांग आगाशे यांनी याबाबत आकाशवाणीला सांगितलं.
आमची अनबॉक्स युअर डिझायर ही जी आमची फूड डिलिव्हरीची कंपनी आहे, तर जानेवारी 2024 पासून आम्ही लोकांच्या घरातील जो प्लास्टिकचा कचरा असतो तो कलेक्ट करून त्याचं पुनर्चक्रीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स लोक देत आहेत आणि खऱ्या अर्थाने परिसर थोडा स्वच्छ होण्यास कुठेतरी खारुताईचा वाटा आम्ही आमच्या कंपनीकडनं उचललेला आहे.
आयआयटी धनबाद इथं प्रवेश शुल्क भरायला काही मिनिटं उशीर झाला म्हणून प्रवेश नाकारला गेलेल्या दलित विद्यार्थ्याला याच संस्थेत प्रवेश देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर या प्रकरणी काल सुनावणी झाली. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश द्यावा तसंच सर्व सुविधा द्याव्यात असं न्यायालयानं म्हटलं आहे. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाकडून रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अधिकृत वैद्यकीय माहिती जाहीर झालेली नाही. तथापि रजनीकांत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांचा आज पहाटे मुंबई इथल्या निवासस्थानी अपघात झाला. परवाना असलेली रिव्हॉल्वर आपल्या कपाटात ठेवताना गोविंदा यांच्या हातून निसटल्या आणि त्यातून गोळीबार झाला. ही गोळी गोविंदा यांच्या पायाला लागल्यानं त्यांना एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्या पायातली गोळी काढली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पार्थ राकेश यानं 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. पेरू इथल्या लिमाममध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या अजय मलिक आणि अभिनव शॉ या जोडीनंही 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या पुरुषांच्या सांघिक गटात सुवर्णपदक पटकावलं. तर या स्पर्धेच्या महिलांच्या ज्युनियर गटात गौतमी भानोत, शांभवी क्षीरसागर आणि अनुष्का ठाकूर यांनी 10 मीटर एअर रायफलमध्ये सांघिक स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. या स्पर्धेत सध्या भारत 5 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत आघाडीवर आहे. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्व सराव सामन्यांमध्ये बांगलादेश आणि श्रीलंकेला विजय प्राप्त झाला आहे. बांगलादेशनं पाकिस्तानला 140 धावांचं लक्ष दिलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 117 धावाच करू शकला. श्रीलंकेनं स्कॉटलंडला 5 गडी राखून पराभूत केलं. स्कॉटलंडनं प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात केवळ 59 धावा केल्या. श्रीलंकेनं 5 गड्यांच्या मोबदल्यात 15 षटकं आणि 3 चेंडूंमध्ये ही धावसंख्या पूर्ण केली. कानपूर इथं सुरु असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या दिवशी बांगलादेशानं दुसऱ्या डावात 146 धावा करून भारतासमोर विजयासाठी 95 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कालचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा झाल्या होत्या. त्याआधी भारतानं आपला डाव 285 धावांवर घोषित केला होता. दरम्यान 2 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 60 धाव्या झाल्या होत्या. अन्याय आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी तरुणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं हर घर दुर्गा हे अभियान मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जमैकाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर चर्चा. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 3र्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाला प्रारंभ. चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत भारत कोणत्याही आव्हानाला सामोरं जायला तयार असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर. आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला 5 सुवर्णपदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.